बंधन। पर्जन्य कालातील एखादा दिवस उगवतो असा। पर्जन्य कालातील एखादा दिवस उगवतो असा। अंधार प्रकाशाच्या सीमारेषा सृष्टीला दिसत नाहीत, आकाशाला गवसत नाहीत। सोनेरी कुंतलाची, भरजरी अंचलाची, आरक्त गालाची, तेजोमय भालाची यौवनमत्त उषा नवविधवेप्रमाणे अंगावर सावली पेहरून केव्हा तरी येते। क्षितिजाच्या भिंतीवर क्षणभर डोके टेकून जड पावलांनी निघून जाते, गूढ विषण्ण रहस्यासारखी। तीच गत दुपारची, तिच्या विजलेल्या धुनीतील राखोडा पसरतो साऱ्या अवकाशात आणि धुराळलेल्या हाताने ती बसते शोधित त्या राखेतील आसन्न मरण निखारे। संध्यासुद्धा अस्ताचलाच्या उंबऱ्यावर लाजत नाही, शुक्राचे नक्षत्र वेणीमध्ये माळत नाही, काळ्या जांभळ्या भ्रमिष्ट नजरेने बघत राहते येणाऱ्या रात्रीकडे। सारा दिवस जातो असा रखडत थपकत मरगळत, पिसे गळलेला पंख तुटलेला दीन दुबळा पक्षी। शिस्वी पोलादी रंगाचे अवजड मेघ सुस्तावून पडलेले असतात अवघ्या आभाळात। घायाळ झालेल्या हत्तीसारखे, निद्रेच्या तीरावरील स्वप्नासारखे, ना जगणारे ना मरणारे। असा मरणोन्मुख दिवस उगवला आहे आज। काळोखाचा द्रव झिरपत आहे सहस्त्र धारांनी साऱ्या सृष्टीवर, माझ्या मनावर। मला जीवनाशी बांधून ठेवित आहे फक्त फक्त गतात हरपलेला तुझा स्पर्श, तुझी आठवण।